आरती हे एक असं माध्यम आहे की ज्यायोगे आपण देवाच्या प्रती आपल्या मनात असणारे पवित्र भाव प्रकट करत असतो. प्रत्येक वेळेनुसार आरतीची नावं देखील बदलतात. पहाटेच्या वेळी जी म्हटली जाते ती काकड आरती, त्या आरतीतनं आपण आपल्या श्रद्धास्थानाला जागवत असतो. भूपाळीतनं देखील आपण आपल्या दैवतांना जागण्याची विनंती करत असतो. दिवसभर भक्तांच्या हाकेला धावत येणाऱ्या स्वामींना देखील आता थोडा काळ विश्रांतीची गरज असते, त्यामुळे स्वामींनी शयन करावं अशी प्रार्थना ज्या आरतीतनं केली जाते ती आरती म्हणजे शेजारती. स्वामींचे सेवक स्वामींच्या चरणापाशी त्यांची सेवा करण्यास तत्पर झाले आहेत. मनामध्ये भक्तीची ज्योत सदैव तेवत ठेवून स्वानंदाच्या मंचकावर शयन करण्याची विनंती करणारी ही शेजारती.